उत्पत्ती अध्याय 50. त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली. योसेफाने आपल्या सेवकातील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्रायलाचे प्रेत मसाला लावून भरून तयार केले. त्याकरता त्यांना 40 दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी 70 दिवस शोक केला. 70 दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर फारोला हे सांगा, माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, पहा मी मरणार आहे, माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर. तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या, मग मी परत येईन. फारोने उत्तर दिले, जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये. तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले. आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय, तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशु एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते. तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथात बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली. ते यार्दिन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळावर आले. तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या पित्याकरता 7 दिवस शोक केला. कनान देशात राहणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, मिस्राच्या लोकांचा हा फारच दुःखाचा प्रसंग आहे, त्यामुळे आता त्या जागेला आबेल मिस्राईम असे नाव पडले आहे. अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या वडिलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले. त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याचकडून कब्रस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहमाने विकत घेतलेल्या ममरे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिस्राला माघारी गेला. याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो, त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल. तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, तुझ्या वडिलाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली. तो म्हणाला, योसेफाला सांगा की तुझ्या भावांनी व तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो. तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत. योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले, त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, आम्ही आपले दास आहोत. मग योसेफ त्यांना म्हणाला, भिऊ नका, मी काय देवाच्या स्थानी आहे काय? तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहत आहात. तेव्हा आता तुम्ही भिऊ नका, मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन. अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला. योसेफ आपल्या वडिलाच्या कुटुंबियांसह मिसरमध्ये राहिला. तो 110 वर्षांचा असताना मरण पावला. योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली. योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे, परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हास या देशातून काढून अब्राहम, इसहाक व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल. मग योसेफाने इस्रायल लोकास शपथ घ्यावयास लावली. तो म्हणाला, देव जेव्हा तुम्हास येथून काढून पुढे घालवून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या. योसेफ 110 वर्षांचा झाल्यावर मिस्रामध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसर देशामध्ये शवपेटीत ठेवले.